शीर्षक मेरे शहर में एक सैर.
टाइटल ein Spaziergang durch meine Stadt.
विवरण अन्ना के साथ उनके दैनिक सैर पर जाएं, जहां वह विभिन्न शहरी स्थानों और सुविधाओं का वर्णन करती हैं. इस दौरान शहरी जीवन के लिए महत्वपूर्ण शब्दावली सीखें.
Beschreibung: Begleiten Sie Anna auf ihrem täglichen Spaziergang durch ihre Stadt, wo sie verschiedene städtische Orte und Einrichtungen beschreibt. Lernen Sie dabei wichtige Vokabeln für Stadtleben kennen.
Anna सुबह जल्दी अपने घर से निकलती है.
Anna verlässt ihr Haus am frühen Morgen.
बाहर मौसम सुंदर और शांत है.
Draußen ist es schön und ruhig.
Anna पहले पार्क जाती है.
Anna geht zuerst zum Park.
पार्क हरे पेड़ों से भरा है.
Der Park ist voller grüner Bäume.
Anna पक्षियों को गाते हुए सुनती है.
Anna hört die Vögel singen.
पार्क में बच्चों का एक समूह खेल रहा है.
Im Park spielt eine Gruppe von Kindern.
अन्ना पुस्तकालय की ओर बढ़ती है.
Anna geht weiter zur Bibliothek.
पुस्तकालय बहुत बड़ा है.
Die Bibliothek ist sehr groß.
कई लोग वहां किताबें पढ़ते हैं.
Viele Menschen lesen Bücher dort.
अन्ना एक बूढ़े आदमी को किताब खोजने में मदद करती है.
Anna hilft einem alten Mann beim Buchsuchen.
फिर अन्ना कैफे जाती है.
Danach geht Anna zum Café.
कैफे छोटा है लेकिन आरामदायक है.
Das Café ist klein, aber gemütlich.
Anna एक कॉफी का ऑर्डर करती है.
Anna bestellt einen Kaffee.
वो शांति से कॉफी का आनंद लेती है.
Sie genießt den Kaffee in Ruhe.
अंत में अन्ना अपनी डायरी में लिखती है.
Anna schreibt abschließend in ihr Tagebuch.
Max और उसका पशु साम्राज्य.
Max und sein Tierreich.
Max और जानवरों से उसकी मोहब्बत के बारे में उसके छोटे से चिड़ियाघर में जाने, जहां वो पालतू जानवरों के साथ जंगली जानवरों की भी देखभाल करता है. हर जानवर की कहानी से मंत्रमुग्ध हो जाएं और जानवरों की शब्दावली का विस्तार करें.
Erfahren Sie mehr über Max und seine Liebe zu Tieren in seinem kleinen Zoo, wo er sowohl Haustiere als auch wilde Tiere pflegt. Lassen Sie sich bezaubern von Geschichten über jedes Tier und erweitern Sie Ihr Tiervokabular.
Max के पास बेलो नाम का एक कुत्ता है.
Max hat einen Hund namens Bello.
बेलो बगीचे में खेलना पसंद करता है.
Bello spielt gerne im Garten.
Max के पास लूना नाम की एक बिल्ली भी है.
Max hat auch eine Katze namens Luna.
लूना को सोफे पर सोना बहुत पसंद है.
Luna liebt es, auf dem Sofa zu schlafen.
चिड़ियाघर में पक्षी भी हैं.
Im Zoo gibt es auch Vögel.
Max हर सुबह पक्षियों को खाना खिलाता है.
Max füttert die Vögel jeden Morgen.
पक्षी सुंदर गाने गाते हैं.
Die Vögel singen schöne Lieder.
Max के पास पॉली नाम का एक तोता भी है.
Max hat auch einen Papagei namens Polly.
पॉली बोल सकती है.
Polly kann sprechen.
पॉली कई शब्द बोलती है.
Polly spricht viele Wörter.
Max के पास एक छोटा तालाब भी है.
Max hat auch einen kleinen Teich.
तालाब में मछलियां हैं.
Im Teich gibt es Fische.
Max मछलियों की देखभाल करता है.
Max kümmert sich um die Fische.
मछलियां खुशी से तैरती हैं.
Die Fische schwimmen fröhlich.
Max के पास एक कछुआ भी है.
Max hat auch eine Schildkröte.
कछुआ बहुत पुराना है.
Die Schildkröte ist sehr alt.
Max अपने सभी जानवरों से प्यार करता है.
Max liebt alle seine Tiere.
चिड़ियाघर में कई कहानियां हैं.
Im Zoo gibt es viele Geschichten.
हर जानवर की अपनी एक कहानी होती है.
Jedes Tier hat eine Geschichte.
Grand Hotel में रोमांच.
Das Abenteuer im Grand Hotel.
सुरफी की कहानी पढ़ें, जो एक शानदार ग्रैंड होटल में ठहरी है.
Lesen Sie die Geschichte von Sophie, die in einem luxuriösen Grand Hotel übernachtet.
होटल सेवाओं और वाक्यांशों की दुनिया में डूबे और सुने कि कैसे सुरफी अपने प्रवास का सर्वश्रेष्ठ निकालती है.
Tauchen Sie ein in die Welt der Hoteldienstleistungen und Phrasen und hören Sie, wie Sophie das Beste aus ihrem Aufenthalt herausholt.
Digital दैनिक जीवन, मीडिया और संचार.
Digitaler Alltag, Medien und Kommunikation.
टॉम के दैनिक जीवन की यात्रा करें, जिसमें वो विभिन्न मीडिया और संचार साधनों का उपयोग करता है.
Begleiten Sie Tom in seinem Alltag, indem er verschiedene Medien und Kommunikationsmittel nutzt.
देखें कि वो कैसे सामाजिक मीडिया और तकनीकी उपकरणों के माध्यम से अपने दिन को संगठित करता है और अपने मीडिया शब्दावली को बढ़ाता है.
Erleben Sie, wie er durch soziale Medien und technologische Hilfsmittel seinen Tag organisiert und erweitern Sie Ihr Medienwortschatz.
Tom apne din ki shuruaat email ki jaanch se karta hai.
Tom beginnt seinen Tag mit dem Checken seiner E-Mails.
Apni suchnaye padhne ke baad, Tom apne din ki yojana banata hai.
Nachdem er seine Nachrichten gelesen hat, plant Tom seinen Tag.
Wo apne karyon ka aayojan karne ke liye ek app ka upyog karta hai.
Er nutzt eine App, um seine Aufgaben zu organisieren.
Tom apne doston ke saath sampark mein rehne ke liye samajik network ka upyog karta hai.
Tom bleibt über soziale Netzwerke mit seinen Freunden in Kontakt.
Wo post aur photo par tippaniyan likhna pasand karta hai.
Er schreibt gerne Kommentare zu Posts und Fotos.
Dopahar ke bhojan ke liye Tom aksar ek delivery app ke madhyam se khana mangwata hai.
Zu Mittag bestellt Tom oft Essen über eine Liefer-App.
Kaam ke baad Tom film streaming seva ke saath aaram karta hai.
Nach der Arbeit entspannt sich Tom mit einem Film Streaming Dienst.
Wo vritchitron ka bada prashansak hai.
Er ist ein großer Fan von Dokumentarfilmen.
Kabhi kabhi Tom khud video bhi banata hai aur unhe online saajha karta hai.
Manchmal dreht Tom auch selbst Videos und teilt sie online.
Uska social media par apna ek channel hai.
Er hat einen eigenen Kanal in sozialen Medien.
Tom niyamit roop se apne sadasyon ke saath samvad karta hai.
Tom kommuniziert regelmäßig mit seinen Abonnenten.
Shaam ko wo apne tablet par samachar padhta hai.
Am Abend liest er Nachrichten auf seinem Tablet.
Wo mudrit ke mukable online samachar patron ko prathamikta deta hai.
Er bevorzugt Online-Zeitungen gegenüber gedruckten.
Tom apne din ka samapan apne parivar ke saath video call par karta hai.
Tom beendet seinen Tag mit einem Videotelefonat mit seiner Familie.
Duniya bhar mein yatra, parivahan ke sadhan par dhyan.
Reisen rund um die Welt. Transportmittel im Fokus.
Clara ke saath yatra kare, ek jununi yatri jo vibhinn parivahan sadhano ke saath apne anubhavon ko saajha karti hai.
Begleiten Sie Clara, eine leidenschaftliche Reisende, die über ihre Erfahrungen mit verschiedenen Transportmitteln berichtet.
Ek aasman ke niche, sanskritik antar ko samajhna.
Unter einem Himmel, kulturelle Unterschiede verstehen.
Lisa ki kahani padhe, jo ek saal ke liye videsh mein rehti hai aur antar sanskritik antar ko seekhti hai aur unhe paar karti hai.
Lesen Sie die Geschichte von Lisa, die für ein Jahr im Ausland lebt und interkulturelle Unterschiede erlernt und meistert.
Sanskritik antar ki jatilta ko khoje aur antar sanskritik sanchar mein antardrishti prapt kare.
Entdecken Sie die Komplexität kultureller Unterschiede und erhalten Sie Einblick in interkulturelle Kommunikation.
Lisa hamesha se anya sanskritiyon ko lekar utsuk rahi hai.
Lisa war schon immer neugierig auf andere Kulturen.
Apni padhai ke dauran usne Japan jane ka nirnay liya.
Während ihres Studiums entschied sie sich, nach Japan zu gehen.
Shuruaat mein use khoya hua mehsoos hua aur use apna ghar yaad aaya.
Am Anfang fühlte sie sich verloren und vermisste ihr Zuhause.
Lekin jald hi usne japani sanskriti ki sundarta ko khoj liya.
Aber bald entdeckte sie die Schönheit der japanischen Kultur.
Samman aur garima, jiske saath log ek dusre ka vyavahar karte the, usse atyadhik prabhavit thi.
Der Respekt und die Würde, mit der sich die Menschen behandelten, beeindruckten sie sehr.
Usne bhasha seekhne aur naye dost banane shuru kar diye.
Sie begann die Sprache zu lernen und neue Freundschaften zu schließen.
Pratyek din use dhairya aur vinamrata ke bare mein ek naya paath sikha raha tha.
Jeden Tag brachte ihr eine neue Lektion über Geduld und Demut.
Use japani jeevan ke tareeke mein gehri antardrishti mili.
Sie erlangte tiefe Einblicke in die japanische Weise des Lebens.
Japani chai samaroh ki kala ne use vishesh roop se aakarshit kiya.
Die Kunst der japanischen Teezeremonie faszinierte sie besonders.
Dhire dhire Lisa ne sikha ki sanskritik antar koi badha nahi hote.
Langsam lernte Lisa, dass kulturelle Unterschiede keine Hindernisse sein müssen.
Balki ve behtar samajh ke pul hain.
Vielmehr sind sie Brücken zu einem besseren Verständnis.
Is samajh ke saath, Lisa ki yatra samriddhi ke ehsaas ke saath samapt hui.
Mit dieser Erkenntnis endete Lisas Reise mit einem Gefühl der Bereicherung.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.